chinimandi.com पॉडकास्ट।
जीएसटी भरण्यासाठी 3 महिने मुदतवाढ, केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा निर्णय। राष्ट्रीय स्तरावर जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या। या अंतर्गत जीएसटी वार्षिक विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2019 अखेर होती, पण देशभरातील समस्त उद्योग जगताकडून जीएसटी भरण्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी होती। या मागणीचा विचार करून जीएसटी वार्षिक रिटर्न भरण्याची मुदत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून 3 महिन्यानं वाढवली आहे। आता 30 नोव्हेंबर 2019 जीएसटी भरता येईल अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली। जीएसटीमध्ये अनेक नव्या सुधारणा करण्यात आल्या आहेत। या नवीन असलेल्या करप्रणालीअनुसार हे रिटर्न भरणं व्यापारी, उद्योजक, कर सल्लागार यांच्यासाठी सुद्धा आवश्यक होतं। ही आवश्यकता ओळखून जीएसटी भरण्याची मुदत 3 महिन्यानं वाढवली आहे। मुदतवाढ करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरच्या व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था फिक्की, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सातत्यानं पाठपुरावा केला होता। शिवाय महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे व्यापारी उद्योजकांची परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे। मशिनरी आणि साहित्य पुराच्या पाण्यात गेल्यामुळे उद्योगांचं खूप नुकसान झालं आहे। अशा परिस्थितीमध्ये दिलेल्या मुदतीत जीएसटीचं विवरणपत्र भरणं अत्यंत अवघड बनलं होतं। व्यापारी उद्योजकांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीचा केंद्र सरकारनं सकारात्मक विचार करून ही मुदतवाढ देण्याचं आश्वासन पूर्ण केलं असून आज यासंबंधीचे अधिकृत आदेश निर्गमित करण्यात आले। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या या निर्णयाचं देशभरातील व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि कर सल्लागार स्वागत करत असल्याची माहिती चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली।